नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमात सध्या जी मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये आपण स्वास्थ्य या विषयावर चर्चा करत आहोत आणि विशेषतः हृदय विकार ह्या विषयावर आपण माहिती घेत आहोत. आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. आणि आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया. तुमचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर साहेब.
ओम शांती.
डॉक्टर साहेब, मागील बऱ्याच सत्रांमध्ये हृदय विकार त्याच्याशी निगडीत बरेचसे जे आमच्या मनामधले प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तुम्ही अगदी सुंदर आणि सोपं असं उत्तर दिलेलं आहे. परंतु जेव्हा आपण मागच्या वेळेस इलाज आपण पाहत होतो तर त्यावेळेला बायपास आणि एनजिओप्लास्टी हे दोन विषय निघाले आणि त्याला लागणारा जो खर्च आहे तो पाहिल्यानंतर अगदी सर्वसामान्य माणसाचा जीव धस्त होणारच आहे. आणि मग प्रश्न उठतो की जर एखादा गरीब व्यक्ती असेल, तुम्ही मग त्यावेळेलाही म्हटला की गरीब व्यक्तीला परवडण्यासारखं नाही आहे, तर जर समजा एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्यांनी अशा परिस्थितीत काय करावं, त्याच्यासाठी काही पर्याय आहेत की नाही आपल्याकडे?
जे फारच गरीब आहेत, बिलो पॉवर्टी ज्याला आपण म्हणतो, ज्याचं उत्पन्न वर्षाचं 20,000 पेक्षा कमी आहे, ज्याच्याकडे ऑरेंज कलरचं राशन कार्ड आहे, अशासाठी गव्हर्नमेंटची जीवदायी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये ते आपण फ्रीमध्ये करू शकतो. पण त्याला उत्पन्न 20,000 वर्षाला, तर असे फारच कमी लोक असतील, पण तो फायदा घेऊ शकतात. पुष्कळशा ज्या इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल आहे, तिथे हे जे स्कीम आहे ते आहेत. पण ज्याचं उत्पन्न 20,000 वर आहे त्याला तर पेमेंट करावंच लागेल. आणि एंजियोप्लास्टी आणि बायपास जरी आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जरी म्हटलं तरी ते तुम्हाला एंजियोप्लास्टीसाठी स्टेंटचं तर कॉस्ट येणारच येणार, कारण गव्हर्नमेंट स्टेंटचे पैसे देत नाही. जे मटेरियल लागतं त्याला, बलून वगैरे लागतं, त्याचे पैसे लागत नाही, डॉक्टरचे पैसे लागत नाही, हॉस्पिटलचा खर्च लागत नाही. पण जे मटेरियल लागतं, बलून, स्टेंट, ते वायर्स, त्याचे पैसे लागतातच. आणि हे सगळं मिळून जरी आपण जर पकडलं तरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एक स्टेंट टाकण्यासाठी सुद्धा 70,000-80,000 खर्च येतोच. तर आपल्या देशामध्ये हे जे 80% लोक जे गरीब आहेत ते पण खर्च करू शकत नाही. तर अशा लोकांसाठी जे म्हणजे 50-60-70,000 रुपये सुद्धा खर्च करू शकत नाही, कारण बायपासचा सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपल्याला बघितलं तर आपल्याला 50-60,000 खर्च येतो बायपासला, ते पण शक्य नाही गरीब लोकांना. मग अशा लोकांसाठी मला एक ट्रायल जी केलेली आहे, अमेरिकेचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर डीन ऑर्निश, ह्यांनी पहिल्यांदा आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये हे सिद्ध करून दाखवलं की आपण बिना औषधाचे, बिना एंजियोप्लास्टी आणि बायपास सर्जरीचे आपण आपल्या रक्तवाहिन्या उघडू शकतो. ह्यांनी हे मेडिकल सायन्समध्ये पहिल्यांदा करून दाखवलं. आणि ह्यांनी काय केलं की ह्यांनी शाकाहारी जेवण, अमेरिकेचे डॉक्टर आहे पण त्यांनी अमेरिकेमध्ये रिसर्च केलं, शाकाहारी जेवण, फायबर जास्त, टमाटर, गाजर, काकडी ह्याला फायबर म्हणतात, फायबर जास्त, तेल कमी, एक्सरसाइज रोज चालणं आणि रिलॅक्झेशन, मनाला कसं रिलॅक्स करावं, मेडिटेशन, ह्याच्याद्वारे ह्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की जर आपण ही पॅथी वापरत या पद्धतीने आपण आपल्या रक्तवाहिन्या, बंद रक्तवाहिन्या उघडू शकतो. आणि ह्यांनी आपल्या ट्रायलमध्ये दाखवलं 1 वर्षाच्या पिरियडमध्ये की ज्या रक्तवाहिन्या बंद होत्या त्या 5% उघडल्या. म्हणजे जो रस्ता 90% बंद होता तर तो 85% झाला, म्हणजे 5% रस्ता रक्तवाहिनी उघडली. डायमीटर त्याचं जे चौडाई होती त्याच्या डायमीटरच्या 5% ते कमी झालं. आणि ह्याच ट्रायलच्या बेसिसवर या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर सतीश गुप्ता, ते माउंट अबूला राहतात, त्यांनी 1995 ला त्यांनी जेव्हा मेडिटेशन करत होते तेव्हा त्यांना एक मेडिटेशन द्वारा एक त्यांना एक सीन दिसला, दृश्य दिसलं की परमात्माच्या कडून जे किरणे आहेत ते हार्टच्या ज्या कोरोनरी आर्टरी आहेत त्या ब्लॉकवर पडत आहेत आणि ती चरबी जी जमा झालेली आहे ती डिझॉल्व्ह होते, विरघळते, असं त्यांनी ते सीन दिसलं त्यांना 1995 मध्ये. आणि नंतर ते त्यांनी जे आहे त्यांच्या मित्र होते ते DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, दिल्लीची जी आहे ही एक रिसर्च बॉडी आहे, त्यांनी त्यांच्या मित्रांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांना ते DRDO वाल्यांना ती पटली आणि नंतर DRDO आणि ब्रह्मकुमारीनी मिळून हा एक प्रोजेक्ट सुरू केला की रक्तवाहिन्या उघडायचा. हा प्रोजेक्ट त्यांनी 95 मध्ये तो प्रोजेक्ट बनवला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट केला आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थनी त्याला स्पॉन्सरशिप केलेलं आहे आणि DRDO आणि ब्रह्मकुमारीने मिळून हा प्रोजेक्ट 1998 मध्ये सुरुवात केली. आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी दोन ग्रुप बनवले, एका ग्रुप मध्ये त्यांनी शाकाहारी भोजन, फायबर जास्त, तेल एकदम कमी, एक. दुसरं एक्सरसाइज, एक्सरसाइज मध्ये 30 ते 45 मिनिट सकाळी ब्रिस्क वॉकिंग भरभर चालणे आणि संध्याकाळी अर्धा तास स्लो हळू चालणे, शाकाहारी भोजन आणि व्यायाम एका ग्रुपला दिलं आणि दुसऱ्या ग्रुपला हे शाकाहारी भोजन आणि हात व्यायाम त्यांना दिला आणि त्यांनी त्यांना राजयोग मेडिटेशन शिकवलं. ह्या एका ग्रुपला मेडिटेशन शिकवलं नाही, दुसऱ्या ग्रुपला राजयोग मेडिटेशन शिकवलं. जेवण आणि एक्सरसाइज दोन्ही ग्रुप मध्ये सेम होते.
डॉक्टर साहेब, ह्या तुम्ही म्हटला की दोन्ही ह्याच्यात सेम होते, तर ह्याचे रिझल्ट काही वेगवेगळे आले?
आता दोन्ही ग्रुपमध्ये जर त्यांनी बघितलं की ज्या ग्रुपने मेडिटेशन केला, राजयोग मेडिटेशन ज्या ग्रुपने केलेलं होतं त्यांच्या रक्तवाहिन्या उघडल्या आणि ज्यांनी फक्त डाएट आणि एक्सरसाइज केलं त्यांच्यावर तितका फरक नाही पडला. त्याचा अर्थ असा की फक्त जेवण आणि एक्सरसाइज जरुरी नाही आहे, जेवण आणि एक्सरसाइजच्या व्यतिरिक्त जे महत्वाचं आहे ते आहे माइंड कंट्रोल, जे आपण मेडिटेशन द्वारा करू शकतो. आणि हे आज जगामध्ये सुद्धा प्रत्येक सायकॅट्रिस्ट म्हणतो आता की माणसांनी कमीत कमी 20 मिनिटं मेडिटेशन करायला पाहिजे. तर असा हा त्यांचा जो ट्रायल सुरू झाला आणि त्याच्या त्यांचं आज त्यांच्याकडे मला वाटतंय की आज 2000 पेशंट आहेत. जेव्हा 98 मध्ये सुरुवात झाली तर मी त्यांच्या सोबत होतो, मी त्यांचा ट्रायल बघितलेला आहे, त्यांची एंजियोग्राफी बघितलेली आहे. तर ह्याच्या ट्रायल मध्ये ह्याची चांगली गोष्ट म्हणजे की यांनी प्रत्येक पेशंटची एंजियोग्राफी केली, एंजियोग्राफी केल्यानंतर पेशंटला आतमध्ये घेतलं आणि 1.5-2 वर्षानंतर परत एंजियोग्राफी केली. म्हणजे हे एंजियोग्राफी वेल डॉक्युमेंटेड ट्रायल आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याने भरपूर पॅरामीटर, स्ट्रेस हॉर्मोन, तुमचे झोपेचं जे हॉर्मोन्स आहे मेलाटोनिन सिरोटोनिन हे सुद्धा चेक केलं, बाकी कोलेस्ट्रॉल साखर हे सगळं. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी 7 दिवस ते पती आणि पत्नीला दोघांना माउंट आबू मध्ये त्यांनी फ्री ऑफ चार्ज ट्रेनिंग देतात, 7 दिवस माउंट आबू मध्ये ठेवतात आणि त्यांना सगळं शिकवलं जातं, हृदयाबद्दल माहिती, सायकोलॉजिकल मनाची स्थिती, आध्यात्मिक ज्ञान, स्ट्रेस कसं दूर करावं, राजयोग मेडिटेशन कसं करावं, किती वेळा करावं आणि हे सगळं ज्ञान त्यांना देण्यात येतं. आणि त्यांनी बघितलं की 7 दिवसांमध्येच लोकांचं जे औषध होतं ते कमी झालं, लोकांना जे थोडं चालल्यानंतर छातीमध्ये दुखत होतं ते कमी झालं, ते थोडं जास्त चालू लागले आणि त्यांची मानसिक कंडिशन जी आहे ते पहिले जेव्हा आले तेव्हा टाईप ए पर्सनॅलिटी होते, मागे सांगितले मी तुम्हाला टाईप ए पर्सनॅलिटी म्हणजे जल्दबाजीवाले, टाईम कॉन्शियस, रागावणारे, अग्रेसिव्ह, चिडचिड, तर हे जे आहे त्यांचे पर्सनॅलिटी चेंज झाली, टाईप बी मध्ये झाले ते. आणि त्यांचं जे आहे अँगर वगैरे राग वगैरे कमी झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्या रक्तवाहिन्या उघडल्या. आणि ह्यांनी जेव्हा अँजिओग्राफी केल्यानंतर परत 1.5-2 वर्षानंतर लोकांनी अँजिओग्राफी केली तर अँजिओग्राफीमध्ये त्यांना चमत्कार दिसलं की लोकांच्या रक्तवाहिन्या उघडल्या. आणि काही मी तुम्हाला रक्तवाहिन्या तिथे दाखवतो ह्या स्क्रीनवर. हा जो आहे हा पहिला पेशंट आहे त्यांचा. हा 98 मध्ये हा पेशंट बघा 52 वर्षाचा माणूस आहे. डाव्या साईडचं जे जर आपण बघितलं तर हे अँजिओग्राफीची पिक्चर आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की तिथे जे एरो दिसते तिथे 89% ब्लॉक आहे. ती नळी जी आहे मध्ये कटलेली दिसते कारण तिथे ब्लॉक आहे, रक्त पुरवठा होत नाही. सफेद सफेद जे दिसतं ते रक्त पुरवठा आहे. आणि ह्या माणसाने डाएट, एक्सरसाइज आणि राजयोग मेडिटेशन केल्यानंतर 1.5 वर्षानंतर परत अँजिओग्राफी केली. ही उजव्या साईडची जी आहे ती परत अँजिओग्राफी केलेली आहे 1.5 वर्षानंतर. तर बघा त्या साईडला ब्लॉक जे दिसतंय आणि दुसऱ्या याच्यामध्ये ब्लॉक उघडलेला आहे, रक्त पुरवठा सुरू झालाय. असं जर आपण दुसरं जर पेशंट बघितलं तर हा दुसरा पेशंट आहे. या दुसऱ्या पेशंटमध्ये ही फिमेल पेशंट आहे, लेडीज पेशंट आहे. 56 वर्षाची जी माता आहे ही जेव्हा आली तेव्हा तिच्या ह्या नळीमध्ये ब्लॉक होते. बघा जिथे एरो दिसतंय दोन्ही साईडला कट ऑफ दिसते आपल्याला, ती रक्त पुरवठा कट झालेला आहे, ती आर्टरी तुटली सारखी दिसते, ते ब्लॉक आहे. आणि 1.5 वर्षानंतर परत हिने मेडिटेशन केलं, एक्सरसाइज आणि डाएटचे जेवण आहे त्याचं बरोबर फॉलो केल्यानंतर आपण बघतोय की त्याच्यामध्ये रक्त पुरवठा परत सुरू झालेला आहे. हा दुसरा पेशंट. आणि हा एक तिसरा पेशंट आहे की हा तिसरा पेशंट जेव्हा 2000 मध्ये आला तर ह्याची ही राईट साईडची नळी आहे जिथे एरो दिसतो, ती एरो दिसतो तिथे संपूर्ण नळी बंद झालेली आहे, 100% नळी बंद आहे. आणि ह्याने परत डाएट, एक्सरसाइज आणि राजयोग मेडिटेशन केल्यानंतर 1.5 वर्षानंतर परत अँजिओग्राफी केली. तर बघा जिथे एरो दिसतोय उजव्या साईडला तिथे ब्लॉक होतं, ब्लॉक उघडलं आणि उघडल्यानंतर संपूर्ण नळी खालपर्यंत दिसते. तर असं आम्ही बघितलंय की मी ह्या ट्रायलशी जुळलो होतो. मी त्यांचे अँजिओग्राफी पण बघितलेली आहे कारण मला एक्सपर्ट म्हणून त्यांनी बोलवलं होतं अँजिओग्राफी बघण्यासाठी. तर मी त्यांचं हे अँजिओग्राफी प्रत्यक्ष बघितली आहे की हे सगळ्या नळ्या ज्या आहेत त्यांच्या उघडलेल्या आहेत आणि 90% लोकांच्या नळ्या उघडलेल्या आहेत. जास्तीत जास्त जे नळ्या उघडल्या आहेत ते 18% त्यांच्या नळ्या, म्हणजे जो ब्लॉक 90% होता तो 18% कमी झाला ज्यांनी चांगल्या प्रकारे त्याला फॉलो केलं. कारण याच्यामध्ये पेशंट जो आहे तो स्वतः फॉलो करतो, पेशंटवर काय बंधन नसतं, कोणी बघत नाही तो काय करतो. तो सकाळी उठतो, मेडिटेशन करतो, कसा करतो, जेवण बरोबर जे आम्ही सांगितलेलं आहे, जे मी तुम्हाला जेवण मागे सांगितलंय की जेवणामध्ये तेल कमी, फायबर जास्त, अंकुरित पदार्थ, 2 वेळा फळ 11 वाजता आणि संध्याकाळी 4 आणि 5 वाजता, आणि झोपताना जो आहे मेडिटेशन करून झोपायचं. सकाळी आम्ही त्यांना 4 वाजता उठायला सांगतो, मेडिटेशन करायला सांगतो, आणि जेवण पण चालता चालता जे आहे ते मेडिटेशन करायचं. ही सगळी विधी आम्ही त्यांना सांगतो. त्यांना आम्ही चार्ट देतो, त्यांनी टिकमार्क करायचं असतं. ते आध्यात्मिक ज्ञान रोज ऐकतात का, मेडिटेशन करतात का, जेवण तसं फॉलो करतात का, आणि प्रत्येक महिन्याला तो चार्ट ते माउंट आबूला पाठवतात. ह्या विधीने आपण त्यांचं बघितलेलं आहे की एव्हरेज, ऑन एन एव्हरेज 10% ब्लॉक उघडलेले आहे आणि ज्यांनी चांगल्या प्रकारे केलं त्यांचं 18% नळ्या उघडलेल्या आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे मी जेव्हा होतो मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी 514 कि 540 पेशंटचा डाटा अँजिओग्राफी सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट केलेला आहे. आता तर मला वाटतं 2000 पेशंट आहेत. आणि ह्या ट्रायलचा जो आहे प्रत्येक महिन्याला पती पत्नी असे येतात आणि 150-200 लोक प्रत्येक महिन्याला किंवा 2-3 महिन्याला माउंट आबू मध्ये ही कंटिन्युअस निरंतर प्रोसेस चालू आहे आणि लोक फायदा उठवत आहेत. आणि ह्याच्यामध्ये लोक म्हणजे मी बघितले की काही डॉक्टर्स आहेत, डॉक्टर म्हणजे साधारण नाही. मी तर बघितलं कोई एक न्यूरोसर्जन आहे, कोई सर्जन आहे, कोणी डायरेक्टर आहे, म्हणजे स्पेशालिस्ट डॉक्टर जे आहे ते स्वतः पेशंट म्हणून आलेले आहेत ज्यांना हाडच्या नळ्या बंद आहे आणि त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. यंग पेशंट मी बघितले की जे नुसते 28 वर्षाचे होते, मी असा पण तिथे पेशंट बघितला जो 28 वर्षाचा होता आणि त्याला फक्त एक ज्याचा हार्ट अटॅक आला तेव्हा त्याची मुलगी जन्माला आली होती. अशा माणसाला इतकं टेन्शन होतं तर तो म्हणे माणूस मला सांगत होता की मी इतक्या टेन्शन मध्ये जगत होतो की मला हार्ट अटॅक आहे, आता माझी मुलगी जन्माला आलेली आहे, माझं पुढं कसं होणार? कारण हार्ट अटॅक मध्ये अचानक काही पण होऊ शकतो. तर मला त्याला इतकं टेन्शन होतं आणि एकदा ह्या ट्रायल मध्ये आल्यानंतर तो माणूस म्हणतो आता माझं निश्चिंत झालो. त्याची मिसेस म्हणायची आम्हाला आमचं सगळं टेन्शन आता गेलेलं आहे, आम्हाला काही फिकर नाही, आमचं सगळं व्यवस्थित होत आहे. एक 140 किलोचा माणूस आला होता मी बघितलं तिथे आणि त्याच्या तिन्ही नळ्या बंद होता. कोणी सर्जननी सांगितलं बायपास शक्य नाही, तुझा बायपास करू शकत नाही. तो हताश झाला होता, बिझनेसमॅन होता, कर्जबाजारी झाला होता. 3 वेळा त्याने सुसाईड केल्याचा प्रयत्न केला कारण कर्जबाजारी होता, काम करत नाही, बेड रिडन. डॉक्टर म्हणायचा की तुम चल नाही सकता है, घूमने का नाही, कुछ नाही करने का. कोणी त्याला माहिती दिली की तू माउंट आबू मध्ये जा, ब्रह्मकुमारी जा, आणि तो इथे आला. आज तो माणूस चालतोय, गाडी चालवतोय, परत त्याने बिझनेस चालू केला आणि सगळ्या मुलीचं लग्न झालं. ही हॅपी असा मी प्रत्यक्ष हा ह्या ट्रायलला बघितलेला आहे. आणि पेशंट जे आहे ते डॉक्टर्स आणि नॉन डॉक्टर्स त्या ट्रायलचं बेनिफिट घेत आहे.
डॉक्टर साहेब, नक्कीच खूप महत्वाचं आणि अगदी लोकांना परवडेल असा ह्याच्यामध्ये मला वाटतं काही जास्त खर्च येत नसावा. काय
ह्याच्यामध्ये खर्चच नाही ना.
अच्छा,
ह्याच्यामध्ये तुम्हाला चालायचं आहे, तुम्हाला जेवायचं आहे, तुम्ही जे जेवण जेवता तेच जेवण जेवायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये प्रिकॉशन घ्यायचं आहे. चालण्यामध्ये पैसा खर्च येत नाही आणि मेडिटेशन तुम्ही करायचं, त्या मेडिटेशनला तुम्हाला पैसा लागत नाही. कारण कुठल्याही ब्रह्मकुमारीच्या सेंटरमध्ये कोणी पैसा घेत नाही, काही फीस नाही, फ्री ऑफ चार्ज आहे. आणि आध्यात्मिक ज्ञान जो आहे ब्रह्मकुमारीचा तो पण फ्री ऑफ चार्ज आहे. तुम्हाला फक्त अर्धा तास ते एक तास ब्रह्मकुमारीच्या सेंटरमध्ये जाऊन मेडिटेशन रोज करायचं आहे आणि आध्यात्मिक ज्ञान ऐकायचं आहे.
डॉक्टर साहेब, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जिथे आता हृदय विकार आहे, फार मेजर काळजीची चिंतेची एक बाब आहे आणि अशा मध्ये राजयोगा मेडिटेशन तुम्ही म्हणताय महत्वाचं आहे, याच्या पाठीमागे कॉन्सेप्ट काय आहे, कशामुळे? म्हणजे तुम्ही एक डॉक्टरही आहात तर तुम्ही स्पष्ट सांगू शकता की काय एक्झॅक्टली होतं, कोणता कॉन्सेप्ट धरून आदरणीय डॉक्टर सतीशजी जे आहे त्यांनी हा सगळा मुद्दा सुरू केला. तुम्ही म्हटला की त्यांना असं वाटलं, परंतु त्याच्यामागे सायंटिफिकही काहीतरी मुद्दे असतील, तर काय एक्झॅक्टली आहे?
त्याच्यामध्ये कसं आहे की जसं आपण पहिल्यांदा डिस्कस केलं की जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, स्वस्थचं आपण डेफिनेशन बघितलं, परिभाषा बघितली की स्वस्थ आपण कोणाला म्हणतो, जो शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक रीती स्वस्थ आहे तो माणूस स्वस्थ आहे. पण आपल्याला ते आध्यात्मिक काय आहे हे आपल्याला माहित आहे. आता आध्यात्मिक आपण जेव्हा बोलतो लोकांना, तर लोकांना वाटतं आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काहीतरी संन्यास, आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आपल्याला फॅमिली सोडावं लागेल. म्हणून माणूस काय म्हणतो की बाबा मी जेव्हा म्हातारा होईल, रिटायर होईल, माझ्या मुलांचं सगळ्यांना लग्न होईल, तेव्हा मी आध्यात्मिक ज्ञानाकडे वळेल. पण जेव्हा मी हे ब्रह्मकुमारीचा जो आहे कन्सेप्ट बघितलं तर आध्यात्मिक म्हणजे आपल्या स्वतःच ज्ञान, आपण जे आहो त्याचं ज्ञान, दुसऱ्याचं नाही, आपल्या स्वतःच ज्ञान. आज आपल्याला काय की आपल्याला स्वतःच ज्ञान नाही, आपल्याला दुसऱ्याचंच ज्ञान आहे. दुसरा काय करतो, काय पितो, काय खातो, किती गाडी, किती पैसा, किती साड्या, हेच आपल्याला दुसऱ्याचे माहित आहे. पण मी स्वतः कोण आहे, कुठून आलेलो आहे, कशासाठी आलेलो आहे, मला काय करायचंय, हेच आपल्याला माहित नाही. तर ह्या फंडामेंटल प्रिन्सिपल आहे ब्रह्मकुमारीचा की बाबा तुम्ही आध्यात्मिक ज्ञानला आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणा. त्यासाठी तुम्हाला काय घर बार सोडायची जरूरत नाहीये, तुम्हाला कुठे जायचं नाहीये. तुम्ही तुमच्या काम धंदा करता करता 24 तासामध्ये अर्धा तास आपल्यासाठी द्या, आपल्यासाठी द्या. आपण जे म्हणतो मी मी मी, त्या मी साठी द्या. आज आपण मी साठी काहीच नाही करत, आपण फक्त माझ्यासाठी करतो. माझा म्हणजे शरीर आणि शरीराचे जे संबंध, मुलगा मुलगी, बायको, आई वडील, घर दार, मोटर गाडी, ह्याच्यासाठीच आपण सगळं, माझ्यासाठी आपण सगळं करतो, मी साठी काही नाही करत.
डॉक्टर साहेब, हा मी माझा मी माझा मी थोडं कन्फ्युज व्हायला लागले, तर मी आणि माझा ह्याच्यामध्ये काय अंतर आहे?
हा, तर हे जे मी पहिलं थोडं क्वेश्चन जे आहे ते कम्प्लीट करतो की ब्रह्मकुमारीचा कन्सेप्ट आहे की आध्यात्मिक ज्ञान तुम्ही स्वस्थ व्हायचं असेल तर शरीर पण पाहिजे, एक्सरसाइज पण पाहिजे, मानसिक मेडिटेशन पण पाहिजे, समाजामध्ये सामाजिक समाजामध्ये तुमचं रिलेशन व्यवहार बरोबर पाहिजे, आणि चौथं आध्यात्मिक। तर ह्यांनी काय केलंय की आध्यात्मिक ज्ञान ह्या लोकांना पेशंटला दिलं, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट त्यांना राजयोग मेडिटेशन शिकवलं। आता ज्ञान आणि ध्यान, राजयोग म्हटलं तर फक्त मेडिटेशन नाहीये, राजयोग म्हटलं तर ज्ञान आणि ध्यान ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे। इथे आध्यात्मिक ज्ञान देतात रोज अर्धा तास 45 मिनिटं, रोज सकाळ संध्याकाळी प्रत्येक ब्रह्मकुमारीच्या सेंटरवर आध्यात्मिक ज्ञान असतो, आपला स्वतःचा ज्ञान असतो। जे मी मय म्हटलं ते मय आता सांगतो तुम्हाला, ते तुम्ही जे प्रश्न विचारला मला, तर आपल्या स्वतःचा ज्ञान असतो मय। आणि आध्यात्मिक ज्ञान केल्यानंतर आपलं मेडिटेशन, राजयोग मेडिटेशन, हे ह्याच्याद्वारे आपण जे माणूस आहे त्याचं जसं सांगितलेलं आहे की आज आपल्या लोकांमध्ये 90% ज्या बिमारी आहेत ते तणावामुळे आहे किंवा मानसिक आहे। तर हे आध्यात्मिक ज्ञान आणि मेडिटेशन, राजयोग मेडिटेशन द्वारे आपण त्यांचं तणाव आणि मन तणाव दूर करू शकतो, आणि मन आपण त्यांचं पॉझिटिव्ह करू शकतो। जसं मी पहिलं सांगितलंय की सगळ्या बिमाऱ्या मनामुळे होतात, नेगेटिव्ह थॉट, वेस्ट थॉट, फालतू आपण विचार करत बसतो त्याच्यामुळे बिमाऱ्या होतात, आणि राजयोग आपल्या मनाला पॉझिटिव्ह करतं, आपल्या टेन्शन दूर करतं। हे त्यांचं कन्सेप्ट आहे।
जणकडून नक्कीच घेऊया दर्शक हो, पण तुम्ही लक्षात घेतलेलं आहे की जरी पैसा नाही आहे तरी सुद्धा घाबरण्याची गरज नाही, असे काही ट्रायल्स चाललेले आहेत। आणि विशेषतः डॉक्टर साहेबांनी जसं आपल्याला आता सांगितलं की प्रजापिता ब्रह्मकुमारीचे जे मुख्यालय आहे माउंट आबू, तिथे डॉक्टर सतीशजी ह्या ट्रायल चालवत आहेत, आणि तिथे आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो। आणि तो किती आपल्याला मदतीस पडतो, कारण त्याच्यात आध्यात्मिकतेचा किंवा स्वतःच्या ज्ञानाचा एक भर पडते, आणि त्याच्यामुळे आपण सहजपणे ह्या रोगातून दूर होऊ शकतो, हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते आपल्या समोर ठेवलेलं आहे। त्याच्याबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, तुमचे प्रश्न मला मेलद्वारा पाठवू शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता। तर ह्या विषयाला घेऊन मी पुन्हा तुमच्या समोर येणार आहे, परंतु तोपर्यंत नमस्कार।
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान। या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय। अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे। विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे। चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता, त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे। जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497। आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेट वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402। आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com। जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे।